चाहते तो हम सब है, लड़के हो या लड़किया, प्रत्येकालाच आवडतं आपलं स्वतःचं फोटो सेशन वगैरे करून घ्यायला. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे एमएच 93.5 मध्ये. मला फोटो सेशन करायचं आहे आणि मला हेल्प हवी आहे तुमची की नेमकं कुठे मी नांदेडमध्ये जाऊन फोटो सेशन करावं, किंवा तुमचं एक फेवरेट डेस्टिनेशन जिकडे जाऊन तुम्हाला फोटोशूट करावं वाटेल असं कुठलं आहे विचारल्यावरती नांदेडकर काय म्हणाले. नांदेडमध्ये जर का तुला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर कुठल्या लोकेशनला तुला फोटोशूट करायला आवडेल?
विष्णुपुरीला आवडेल मला.
अच्छा, तुझं सगळ्यात फेवरेट डेस्टिनेशन कुठलं आहे फोटोशूटसाठी?
फोटोशूटसाठी स्वित्झरलँड.
स्वित्झरलँडला फोटोशूट करायचं तुला, काय विशेष आहे तिकडे?
आवडतं मला स्वित्झरलँड, डेस्टिनेशन आहे माझं.
ओके, तुला ते ठिकाण खूप आवडेल. आणि जर का प्री वेडिंग फोटोशूट वगैरे करायचं तर?
प्री वेडिंग साठी लास वेगास.
आपल्या नांदेड मधलं कुठलं आहे सगळ्यात जास्त भारी जिथे फोटोशूट करू शकतो?
काय सर, ठीक आहे, नांदेड मध्ये इतकं भारी लोकेशन तर नाहीये कुठे,
तरी जर का विचार करायचं झालं तर?
काय सर, दुसरं ऑप्शन नाही.
ओके ओके, थँक्यू,
वेलकम.
तुम्हाला जर का फोटोशूट करायचं असेल नेमकं तर तुम्ही कुठे जाऊन फोटोशूट कराल? तुमचं फेवरेट डेस्टिनेशन कुठलं आहे मला सांगा. 9607007935 माझा नंबर आहे. थोड्याच वेळात ना आपल्यासोबत एक गेस्ट असणार आहेत ज्यांचं जे फोटोशूट आहे रिसेंट त्यांनी केलेलं आहे जे खूपच जास्त व्हायरल होतोय. आता अशा कसल्या प्रकारचं फोटोशूट त्यांनी केलंय म्हणजे आता ते कळेलच तुम्हाला लवकरच इथेच 93.5 रेड एफ एम बजाते रहो.